यहोशवा अध्याय 13। यहोशवा आता वृद्ध व वयातीत झाला होता। तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, तू वृद्ध व वयातीत झाला आहेस आणि बराचसा देश अजून ताब्यात घ्यावयाचा राहिला आहे। बाकी राहिलेला देश हा पलिष्टी आणि गशुरी यांचा अवघा प्रदेश, मिसर देशाच्या पूर्वेकडील शिहोर नदीपासून उत्तरेकडील एक्रोनाच्या सीमेपर्यंतचा प्रदेश कनान्यांचा समजला जातो। त्यात पलिष्ट्यांचे 5 सुभे होते, म्हणजे गज्जा, अश्दोद, अश्कलोन, गथ व एक्रोन। याखेरीज दक्षिणेकडले अव्वी, अफेक व अमोऱ्यांच्या सरहद्दीपर्यंतचा कनान्यांचा सर्व देश व सिदोन्यांचा मारा नावाचा देश आणि गिबल्यांचा देश व हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या बालगादापासून हमाथाच्या किंडीपर्यंतचा पूर्वेकडील सर्व लबानोन, लबानोनापासून मिस्त्रपोथ माईमपर्यंतचा डोंगराळ प्रदेशातील सिदोनाच्या रहिवाशांना मी इस्रायल लोकापुढून घालवून देईन। तू मात्र माझ्या आज्ञेप्रमाणे चिठ्ठ्या टाकून त्यांचा देश इस्रायल लोकांना वाटून दे। हा देश 9 वंश व मनश्शेचा अर्धा वंश यांना वतनादाखल वाटून दे। मनश्शेच्या बाकीच्या अर्ध्या वंशाबरोबर रौबेनी व गादी यांना आपल्या वतनाचा वाटा मिळालेला आहे। परमेश्वराचा सेवक मोशे याने त्यांच्याशी ठरविल्याप्रमाणे पूर्वेस यार्देनेपलीकडे त्यांना वतन दिले आहे, म्हणजे आर्नोन खोऱ्याच्या सीमेवरील अरोएर व खोऱ्यामधले नगर येथपासून दिबोनापर्यंतचे मेदबाचे पठार। हेशबोनावर राज्य करणारा अमोऱ्यांचा राजा सिहोन याची अमोन्यांच्या हद्दीपर्यंतची सारी नगरे, गिलाद तसेच गशुरी व माकाथी यांचा सारा प्रदेश, हर्मोन पर्वत आणि सलकापर्यंतचा सर्व बाशान, म्हणजे रेफाईतला एकटाच वाचलेला अष्टारोथ व एद्रई येथे राज्य करणारा बाशानाचा ओग याचे सारे राज्य यांचा मोशेने मोड करून त्यांना हकून लावले होते। तरी इस्रायल लोकांनी गशुरी व माकाथी यांना देशाबाहेर काढले नाही। गशुरी व माकाथी आजवर इस्रायलात वस्ती करून आहेत। लेवी वंशाला मात्र मोशेने कोणतेही वतन दिले नाही। इस्रायलाचा देव परमेश्वर याने सांगितल्याप्रमाणे त्याला वाहिलेली हव्वे ही त्यांचा वतनभाग होत। मोशेने रौबेनी वंशाला त्याच्या कुळाप्रमाणे वतन दिले। त्यांचा मुलूक म्हणजे आर्नोन खोऱ्याच्या सीमेवरील अरोएर व खोऱ्यामधले नगर येथपासून मेदबापर्यंतचे पठार, हेशबोन व पठारावरली त्याची सर्व नगरे, दिबोन, बामोथ बाल, बेथ बाल मोन, याहस, कदेमोथ, मेफात, किरियाथईम, सिब्मा खोऱ्यातील पहाडावरील सरेथ शहर, बेथ पौर, पिसगाच्या उतरणी, बेथ याशिमोथ पठारावरील सर्व नगरे, हेशबोनात राज्य करणारा अमोऱ्यांचा राजा सिहोन याचे सर्व राज्य, ह्या राजाला व त्याच्याबरोबर त्या देशात राहणारे सिहोनाचे मांडलिक म्हणजे मिद्यानाचे सरदार अवी, रेकेम, सूर, हूर व रेबा यांना मोशेने ठार मारले। इस्रायल लोकांनी तरवारीने ज्यांचा संहार केला त्यात बौराचा पुत्र बलाम दैवज्ञ हाही होता। यार्देन व तिला लागून असलेली जमीन रौबेन्यांची सीमा ठरली। रौबेन्यांचा वतनभाग त्यांच्या कुळाप्रमाणे नगरे व खेडी ह्यासहित हाच ठरला। मग मोशेने गाद वंशालाही त्याच्या कुळाप्रमाणे वतन दिले। त्यांचा मुलूक म्हणजे याजेर, गिलादातली सर्व नगरे आणि राब्बाच्या पूर्वेकडील अरोएरापर्यंतचा अमोन यांचा अर्धा प्रदेश, हेशबोनापासून रामाथ मिस्पे व बटोनिम येथपर्यंतचा प्रदेश, महनाईमापासून दबीराच्या हद्दीपर्यंतचा प्रदेश, खोऱ्यातील बेथ हराम, बेथ निमरा, सुक्कोत, साफोन म्हणजे हेशबोनाचा राजा सिहोन याचे उरलेले राज्य, यार्देन व तिच्या पूर्वेस किन्नेरेथ सरोवराच्या शेवटापर्यंतचा तिला लागून असलेला प्रदेश, गाद्यांचे वतन त्यांच्या कुळाप्रमाणे नगरे व खेडी यासहित हेच ठरले। मग मोशेने मनश्शेच्या अर्ध्या वंशाला वतन दिले। ते मनश्शेच्या अर्ध्या वंशाला त्याच्या कुळाप्रमाणे दिले होते। त्यांचा मुलूक महनाईमापासून सगळा बाशान म्हणजे बाशानाचा राजा ओग याचे सर्व राज्य आणि बाशानातील याईर येथील सगळी 60 नगरे येथपर्यंत होता। अर्धा गिलाद आणि बाशानाचा राजा ओग ह्याच्या राज्याचा अष्टारोथ व एद्रई ह्या राजधान्या मनस्येचा पुत्र माखीर ह्याच्या वंशाचे म्हणजे माखीराच्या अर्ध्या वंशाचे त्याच्या कुळाप्रमाणे वतन ठरले. यरिहोच्या पूर्वेस यार्देने पलीकडे मवाबाच्या मैदानात मोशेने वाटून दिलेली वतने ही होत, पण लेवी वंशाला मोशेने वतन दिले नाही. इस्रायलाचा देव परमेश्वर हाच त्याच्या सांगण्याप्रमाणे त्यांचे वतन होईल.